बोला सर, बोला
सर, गुड मॉर्निंग। सॉरी
गुड मॉर्निंग,
त्रास देतो मी।
नाही, प्रॉब्लेम तो नाही।
त्या दिवशी हॉस्पिटलला काय होतं, म्हणजे कोणाला काय बरं, काही एव्हरीथिंग इज ओके ना?
चिरंजीव सध्या बरे येत होता, त्यांचं काही बघायला लागत नाही, आईला मात्र अजूनही बघायला लागतं।
अच्छा, ओके।
आणि दुसरी गोष्ट, मिसेसला पण बरं नव्हतं। हो, हो, दोन अडीच महिने, माझे अडीच महिने इथेच गेले कमीत कमी।
आता मिसेस कशा? फाईन,
बरेच बरेच आता।
ओके, ठीक
आहे। मग आम्ही एक दोन दिवसासाठी नगरला आले।
अच्छा, नगरला आला। ओके, अलाउ केलं तुम्हाला जायला, ट्रॅव्हल करायला?
नाही, पाच दिवस काढले मी, ते परत प्रोसिजर केली ती, काही प्रॉब्लेम नाही।
ओके ओके, मग जरा आराम करा।
मी तुम्हाला एक पुढच्या आठवड्यात दोन तीन बुधवारी येणार आहे, मी बुधवारी आले की कॉल करतो।
हो, चालेल चालेल।